आकाशवाणी लौकिका रास्ते आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याप्रती ब्रिक्स नेत्यांची वचनबद्धता. पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमासशी युद्धबंदी ओलीस करारासंदर्भात चर्चा आणि वाटाघाटी करण्यासाठी इस्रायलचं पथक कतारला रवाना. मुंबई विमानतळावर तस्करांकडून एकंदर 11 कोटी रुपये किमतीचा गांजा, जिवंत आणि मृत वन्यजीव आणि सोने हस्तगत. जागतिक मुष्टीयुद्ध करंडक स्पर्धेत साक्षी चौधरीची सुवर्ण कामगिरी आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा सामना 336 धावांनी जिंकत भारतानं नोंदवला ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो इथं सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत द लीडर्स डिक्लेरेशन या महत्वपूर्ण निर्णयामध्ये 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर इथं 26 नागरिकांचा बळी घेणाऱ्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सीमापार दहशतवाद, दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा आणि सुरक्षित आश्रयस्थान या सर्व स्वरुपातल्या आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याप्रती ब्रिक्स नेत्यांनी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. दहशतवादासंदर्भात शून्य सहिष्णुते धोरण सुनिश्चित करण्याचं तसंच दहशतवादाचा सामना करण्यामधील दुहेरी निकषांना नाकारण्याचं आवाहन केलं. या परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या धोक्याचा मुद्दा उपस्थित करत पहलगाम हल्ल्याच्या तीव्र निषेधाबद्दल आणि भारताविषयी एकजूट दाखवल्याप्रती ब्रिक्स सदस्य देशांचे आभार मानले. भारताची ओळख, प्रतिष्ठा यांच्यावरील हा हल्ला होता असं सांगून हा हल्ला केवळ भारतावर नसून मानवतेवरील हल्ला असल्याचं प्रतिपादन त्यांनी केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या सत्रामध्ये भारत संघर्ष सोडवण्यासाठी आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतीचं समर्थन करत असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुपक्षवाद, आर्थिक वित्तीय व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील संपर्क सत्रात सहभाग घेतला. ब्रिक्स संघटना जागतिक सहकार्य आणि बहुध्रुवीय जगासाठी उत्प्रेरक असल्याचं मोदी यावेळी बोलताना म्हणाले. नवविकास बँक संचलित प्रकल्पांमध्ये मागणी आधारित दृष्टिकोन आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेचा आग्रह धरला. त्याचबरोबर ब्रिक्स विज्ञान आणि संशोधन भांडार निर्माण करण्याचं आवाहनही केलं. तसंच पंतप्रधानांनी पुढील वर्षी भारताच्या आयोजनाअंतर्गत होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामांवर आधारित परिषदेचं आमंत्रण ब्रिक्स सदस्य देशांना दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या ब्राझीलमध्ये स्वतंत्र भेटी घेतल्या. मलेशियाचे राष्ट्राध्यक्ष अन्वर इब्राहिम यांच्याशी झालेल्या भेटीत संरक्षण, दहशतवाद विरोध, शिक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि औषध निर्मिती यासह उभय देशांदरम्यानच्या व्यापक धोरणात्मक भागीदारीसंदर्भात प्रगतीचा आढावा घेतला. आसियान भागीदारीविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डियान कॅनेल बर्मुडेस यांचीही भेट घेतली. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य, जैवतंत्रज्ञान, औषध निर्माण, आयुर्वेद आणि पारंपरिक औषध, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि यूपीआय, आपत्ती व्यवस्थापन आणि क्षमता बांधणी या क्षेत्रांसह भारत क्युबा संबंधांच्या विविध पैलूंवर विचारविनिमय केला. दरम्यान ब्रिक्स शिखर परिषदेला समांतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी विविध देशांच्या समपदस्थ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये इराणचे समपदस्थ सईद अब्बास अराघची यांची भेट घेऊन सद्यपरिस्थितीतील स्थानिक हालचालींविषयी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात जयशंकर यांनी म्हटलं आहे. तर मेक्सिकोचे परराष्ट्र व्यवहार सचिव जुआन रेमॉन दी ला फुएंटे यांचीही त्यांनी भेट घेतली. भारत मेक्सिको दरम्यान झालेल्या चर्चेत आरोग्य, डिजिटल तंत्रज्ञान आणि अवकाश या विषयांवर भर देण्यात आला. जयशंकर यांनी रशियाचे समपदस्थ सर्गेई लावारोव यांचीही भेट घेतली. उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य, पश्चिम आशिया, ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटना आदी विषयांवर चर्चा केल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायलनं पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमासशी युद्धबंदी ओलीस करारासंदर्भात चर्चा आणि वाटाघाटी करण्यासाठी काल कतारला पथक पाठवलं आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर इस्रायलनं हे चर्चेचं आमंत्रण स्वीकारलं असल्याचं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी कतारच्या प्रस्तावावर आधारित वाटाघाटी सुरु ठेवण्यास इस्रायलनं सहमती दर्शवली आहे. या प्रस्तावात 60 दिवसांची युद्धबंदी आणि 5 टप्प्यात ओलिसांची सुटका, ज्यामध्ये 10 जीवित व्यक्ती आणि 18 जणांचे मृतदेह सोपवणं तसंच इस्रायली तुरुंगातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. शुक्रवारी हमासनं एका निवेदनात म्हटलं आहे की त्यांनी गाझा युद्धबंदीच्या प्रस्तावावर मध्यस्थांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबई सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्तीच्या 3 मोठ्या प्रकरणांमध्ये 4 जणांना अटक केली. जप्तींमध्ये गांजा, तस्करी केलेले जिवंत आणि मृत वन्यजीव आणि सोने यांचा समावेश असून याची एकत्रित किंमत 11 कोटी रुपयांहून अधिक आहे. पहिल्या प्रकरणात सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून येणाऱ्या एका भारतीय नागरिकाकडून सुमारे 9.5 किलो गांजा, दुसऱ्या प्रकरणात बँकॉकहून येणाऱ्या प्रवाशाच्या सामानात 3 प्रजातींच्या 30 जिवंत आणि 14 मृत वन्यजीवांचे नमुने आढळले. या प्रजाती भारतीय नसल्यामुळे जिवंत प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्यासाठी एअरलाईन कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तर तिसऱ्या घटनेत दुबईहून येणाऱ्या 2 प्रवाशांकडून सुमारे 1.5 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांबरी अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोसह आज पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत खेळेल. या स्पर्धेत टिकून असलेला भांबरी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. बीजिंगमधील आशियाई पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या तसंच पॅरालिम्पिक विजेत्या हरविंदर सिंगनं काल 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताला पदक तालिकेत दुसरं स्थान मिळालं आहे. चीन पहिल्या स्थानावर आहे. हरविंदर सिंगनं रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात पुरुषांच्या पात्रता फेरीत 663 गुण मिळवत नवीन विक्रम प्रस्थापित केला. तसंच त्यानं संघातील सहकारी भावनासह रिकर्व्ह खुल्या मिश्र सांघिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकलं आणि त्यानंतर रिकर्व्ह पुरुष खुल्या जेतेपदात आणखी 1 सुवर्णपदक जिंकत 3 पदकांची यशस्वी कामगिरी पूर्ण केली. भारताच्या महिला संघातील शीतल देवी आणि ज्योती यांनी देखील चीनच्या लू झांग आणि जिंग झाओचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. कझाकिस्तानच्या अस्ताना इथं झालेल्या दुसऱ्या जागतिक मुष्टीयुद्ध करंडक स्पर्धेत भारताच्या युवा विश्वविजेत्या साक्षी चौधरीनं महिलांच्या 54 किलो वजनी गटात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. अंतिम फेरीत अमेरिकेच्या योसेलिन पेरेसची 5-0 असा दमदार पराभव केला. दरम्यान या स्पर्धेत इतर 3 भारतीय मुष्टीयोद्ध्यांना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या 48 किलो वजनी गटात मीनाक्षी, महिलांच्या 80 किलो वजनी गटात पूजा राणी आणि पुरुषांच्या 85 किलो वजनी गटात जुगनू यांचा समावेश आहे. इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं झालेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा सामना भारतानं 336 धावांनी जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या विजयामुळे भारतानं मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे. धावांचा विचार करता भारताचा हा परदेशातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. तर भारतानं प्रथमच कसोटीत 1000 पेक्षा धावा केल्या आहेत. काल सामन्याच्या 5व्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडनं 3 बाद 72 धावांवरून डाव सुरू केल्यानंतर विजयासाठी 608 धावांचं उद्दिष्ट गाठताना यजमान संघाचा डाव 271 धावांवर आटोपला. आकाशदीपनं दुसऱ्या डावात 6 बळी घेत या कसोटीत एकंदर 10 बळी घेतले. या सामन्यात 2 शतक ठोकणाऱ्या आणि अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरलेल्या शुभमन गिल याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कोणत्याही आशियाई संघानं बर्मिंगहॅम कसोटी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिसरा कसोटी सामना येत्या 10 जुलैपासून लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरासाठी हवामान विभागानं अतिवृष्टीचा लाल बावटा जारी केला आहे. इतर अनेक जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे. दरम्यान येत्या 6-7 दिवसात वायव्य आणि ईशान्य भारत, छत्तीसगड, विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात तसंच देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याप्रती ब्रिक्स नेत्यांची वचनबद्धता. पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमासशी युद्धबंदी ओलीस करारासंदर्भात चर्चा आणि वाटाघाटी करण्यासाठी इस्रायलचं पथक कतारला रवाना. मुंबई विमानतळावर तस्करांकडून 11 कोटी रुपये किमतीचा गांजा, जिवंत आणि मृत वन्यजीव आणि सोने हस्तगत. जागतिक मुष्टीयुद्ध करंडक स्पर्धेत साक्षी चौधरीची सुवर्ण कामगिरी आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा सामना 336 धावांनी जिंकत भारतानं नोंदवला ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.